चीनीमंडी.com पॉडकास्ट।
35,000 बँक कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी। हांगकांग शंघाई बँकिंग कॉर्पोरेशननं मंगळवारी आपल्या कारभारात फेरबदलाची घोषणा केली, ज्या अंतर्गत 35,000 लोकांची नोकरी जाऊ शकते। कंपनीला सलग 3 वर्ष मिळणारा लाभ याचं प्रमुख कारण आहे। बँक मूल्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। अमेरिका चीन व्यापार युद्ध, युरोपीय संघाकडून ब्रिटनचे प्रस्थान आणि आता चीनमध्ये घातक नव्या कोरोना व्हायरसमुळे बँक अनिश्चिततांचा सामना करत आहे। एशिया व्यापारानं अलीकडील वर्षात चांगली कामगिरी केली आहे, प्रामुख्यानं चीननं, पण युरोप आणि अमेरिका यांना मात्र निराश केलं आहे। बँकेचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्युइल म्हणाले, या कारभारातील काही भाग योग्य पद्धतीनं काम करत नाही, त्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांना चांगले परिणाम देण्यासाठी आम्ही आमच्या योजनेचा पुनर्विचार करत आहोत। ते म्हणाले, येणाऱ्या 3 वर्षात जागतिक कर्मचाऱ्यांची संख्या 2,35,000 हून 2,00,000 इतकी कमी होईल।